9. प्राचीन लोकशाही, ऐतिहासिक परंपरा. लेखक संजय सोनवणी.
लोकशाहीची संकल्पना भारतात पाश्चात्यांमुळे आली असा आपला सर्वसाधारण समज असतो, पण ते वास्तव नाही. लोकांनी लोकप्रतिनिधींतर्फे चालवण्याची संकल्पना पार इसवीसनपूर्वी 3300 म्हणजे सिंधू काळापर्यंत मागे जाते. सिंधू संस्कृतीतील नगररचना आणि भोवतालच्या खेड्यांची रचना व त्यातील इमारतींचे अवशेष यावरून मार्क कोयोनेर सारखा पुरातत्ववादी म्हणतो की सिंधू संस्कृतीचे लोक नगरराज्यमय गणतंत्र म्हणजे लोकशाही व्यवस्था पाळत होते. ही विकेंद्रित व्यवस्था असून या
सॅम्पल कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू.